Yeah, just a minute.
حديث الدولة المتكيسة بيس عندش الدهان دي المولارة شردها كرونا ريحيت شبي صوشت أن يتاو هفو يا بستيار كردان لكي ملاي يكون كان سكن مولاد سروت كجب اسمه وكرا تشردها من يكاي نا عندش الدهان من يكاي يبريت ولا يتيت कल काला प्रमाण है कि अत्यंत अर्थ बदलत असतो माझ्या मनावर फार दडपण आले जादूसरांनी आणलेले विनोद विनोद केला की विचारांचं महत्व कमी होत की काय माझं तर त्याच्याशिवाय वागत असत काम करतो असं नाही पण विचार सहन व्हावेत म्हणून मला विनोद बंद म्हणणं सोबतीला लागतो वैज्ञानिक दृष्ट्या विचार केला तरी सुद्धा फक्त विचार एवढाच करत राहिला तर मेंदू लवकर थकतो तर त्यांनी सांगितलं पुस्तक दोन तीन वेळा का वाचावं लागतं म्हणूनच फटीक होते आपली विश्रांती घ्यावी लागते रिकव्हरीला टाइम द्यावा लागतो थोडा आणि मग परत मेंदूची चक्र सुरू होते श्रद्धेचा अंधश्रद्धेचा भाग नाही अनुभवाचा भाग कसा आहे आणि मी जो नेहमी सांगतो 1000 पानांचं पाठ्यपुस्तक आणि 1000 पानांची कादंबरी पाठ्यपुस्तक 1 वर्षात वाचून होत नाही कादंबरी 1 दिवसात वाचून होते ही अंधश्रद्धा नक्कीच नाही हा अनुभवच आहे आणि ह्याच्या मागची कारणांचा उहापोह तुम्हाला करावाच लागतो किंवा सरकारी पत्र वाचून सुद्धा का कळत नाही 1 पानाचं आणि मित्रांनी लिहिलेलं 4 पानाचं पत्र कसं पटकन वाचून होत तर मी त्यामुळे श्रद्धेचा अंधश्रद्धेचा उहापोह करणार नाही कारण मागे पनवेल मध्ये किती सर 10-15 वर्षापूर्वी हा ती घटना माझ्या मनात फार ताजी आहे कारण तेंडुलकर आणि मी त्या दोन्ही कार्यक्रमाला होतो आणि जसं दिल्लीचा रोगी दाखवा आणि 1000 रुपये मिळवा अशी एक कॅम्पेन होती आमच्या तसं कोकणात दूध दाखवा आणि 1000 रुपये मिळवा अशी चळवळ अंधश्रद्धा निर्मूलन चालू केली होती तर तेंडुलकरांना फार त्याचं गंमत वाटत होती ते म्हणले की तुमचं काय म्हणणं आहे भूत नाही ना म्हणजे नाही त्याच्याबरोबर का भांडताय ही आमची शेक्सपियर पासूनची मित्र आहेत कादंबरी जसं निर्माण करतात पात्र निर्माण करतात तसं आम्ही निर्माण केलेलं आहे ते पण त्याहीपेक्षा त्याला आणखीन एक त्याने असं म्हटलं होतं की म्हणजे श्रद्धा अंधश्रद्धेचा प्रश्न कसा निघाला की तुम्हाला खरोखर अंधश्रद्धा निर्मूलन करायची का आपल्याकडे एक अशी लोकांची समजूत आहे की आपल्या न्यायालयात न्याय मिळतो माझ्या मते ही अंधश्रद्धा आहे तसं त्यांनी दुसरे महत्व सांगितलं की कालपर्यंत असा विरोधी पक्ष नेताऊन बसणार खाडखाडखड करणार एकदम आज कुठल्या चमत्काराने मंत्री होतो हा चमत्कार कुठला कुठल्या बाबामुळे होतो हे शिकलो म्हणजे मला वाटतं अंधश्रद्धेच सामाजिक बांधणी व्यक्तीपासून समाजापर्यंत जात आणि विचारापर्यंत जातात क्रिएटिव्ह लोकांचा असा विचार असणं बरोबर आहे आणि त्यामुळे ललित कलेची जोड असली पाहिजे हे मला अगदी मान्य आहे कारण विचार आणि पुस्तक हे फार मर्यादित लोकांपर्यंत वाचणाऱ्या प्रत्येकालाच विचार कळतो असं नाही त्यातला वाचायचं आपल्याला शिकवलेलं असतं आपलं म्हणून वाचतो शाळेपासून पण न शिकवलेल्या ज्या अनेक गोष्टी आपण नकळत करत असतो त्यात पाहणं आणि ऐकणं येतं जगातली म्हणजे आता अलीकडे बोलतो कारण या शतकामध्ये जी नवीन भाषा आलेली आहे डिजिटल मीडियममुळे की आपण वी आर टॉकिंग वेन वी टॉक अ बुक रिडिंग इज लँग्वेज ऑफ वर्ड्स अँड आय एम टॉकिंग लँग्वेज ऑफ इमेज अँड साऊंड. ज्या भाषेनेच मुळात आपण जगणं आणि जगाबद्दलची माहिती घेणं किंवा विचार करणं सुरू करतो. बोलताना येणाऱ्या माणसाला विचार असतात की नाही? असतात. तो कशा पद्धतीने करतो? ही भाषा दुर्दैवाने आपल्याला शिकवतात नाही, शिकवत नाही. दुर्दैवाने पहिलं संपूर्ण शतक वॉज डॉमिनेटेड बाय प्रिंट मीडिया आणि त्याच्यामुळं साक्षरतेची संकल्पनाच मुळात आपण लिहिणे आणि वाचणे याच्याशी जोडलेली आहे. आणि त्याचं अगदी लोएस्ट त्याला म्हणतात ना लघुत्तम साधारण विभाजक साक्षरता मोहिमेतली की प्रत्येक माणसाचं नाव त्यांनी लिहिता आलं पाहिजे, सही करता आली पाहिजे, म्हणजे अजून विचार समजता आला पाहिजे ही साक्षरता कधी येणार माहिती नाही. स्वतःचा विचार करून बोलणं तर फारच दूर आहे, फारच कमी लोक बोलतात. सारखे दुसऱ्याचेच विचार बोलतात लोक. पण आजच्या जमान्यामध्ये कारण या डिजिटल मीडियामुळे जे झालेलं आहे एक नवीन असंस्कृत समाज जो तयार झालेला आहे त्याची भीती वाटते. विवेकी म्हणलं मला खरोखर वाटत कारण फार मोठा परिणाम त्या भाषेनी ज्या समाजावर साधला जातो ती इमेज अँड साऊंडची भाषा आहे. आणि हे आमच्या चित्रपटाच्या याच्यात मी नेहमी सांगत असतो की आपली एक अशी समजूत आहे की चित्रपट म्हणजे करमणूक आणि बातमीपत्र म्हणजे खरं, याच्या उलटी बरोबर परिस्थिती आहे. बातमीपत्र म्हणजे करमणूक आणि सुमित्रा भावे किंवा आमचे उमेश कुलकर्णी ते चित्रपट म्हणजे वास्तवाबद्दलचं शिक्षण. म्हणजे आत्ता तर परिस्थिती मला अशी दिसते की प्रत्यक्ष जीवनातले जे खरे प्रश्न आहेत ते सिनेमातच दिसतात आणि प्रत्यक्ष जीवनात प्रत्येक गोष्टीची इव्हेंटच करतात. ते जर्मन बॉम्ब ब्लास्ट झाला की त्याची इव्हेंट करायची, बाईट घ्यायची लोकांची, कुठे कुणावर येत झाली बाईट घ्यायची. मला म्हणजे हे जे चाललेलं आहे याच्याविषयी आपण खरोखर आपलं चौकशी केलं पाहिजे. ही साक्षरता वाढवणं फार महत्वाचं आहे. याचं कारण असं आहे, देवानी दिलेले डोळे, देवान दिलेले कान, त्यामुळे आपोआप दिसतं ना आपोआप ऐकू येतं. त्यामुळे आपण काय बघायचं, कसं बघायचं, काय ऐकायचं, कसं ऐकायचं, हे जे पूर्वी संस्कारातनं शिक्षण व्हायचं ते शिक्षण आता दुर्मिळ होत चाललेलं आहे. कारण संस्कार करणारी जी माध्यमं होती तीच उपलब्ध नाही. आई वडिलांनाच वेळ नसतो मुलांसाठी. ही सामाजिक परिस्थिती आहे. शाळेमध्ये म्हणजे पहिल्यांदा आई वडिलांकडनं परंपरागत पाहिलं तर अशी अपेक्षा होती आणि त्यामुळे आज काहीही समाजात वाईट घडलं की त्याचं बोट माध्यमांकडे दाखवत आहे. म्हणजे माध्यमांची जबाबदारी वाढली पाहिजे. त्यांनाही असं वाटतं की जी आहे म्हणजे आपल्याकडे काय झालेलं आहे, जी काही वैयक्तिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या होत्या त्याचं सामाजिकरण झालेलं आहे. त्या समाजाने केल्या पाहिजे असं झालेलं आहे. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न आहे की आपण सगळे उभे राहतो, त्यांच्यासाठी काही केलं पाहिजे, चांगल्या सोयी असल्या पाहिजेत, आरोग्य सेवा असल्या पाहिजे. स्वतःच्या आई वडिलांकडे बघायचा प्रश्न तो फार पंचायत होते आणि ही खरी पंचायत कुठून असते म्हणजे त्याला वेळ नसून काही करता येत नसतो. म्हणजे हे सामाजिकरण आहे ना असं. या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण विचार करतो याचा तेव्हा आपल्याला नक्की म्हणून स्थलकालातील बघावं लागतं की आता ही साक्षरता आली त्याची पुस्तकं वाचून लोक शहाणे होतात का? खरंच आतापर्यंत किती शहाणे लोक भेटायला पाहिजे होते आपल्याला. खरं दुसरं, अनेक वर्ष जाऊन आरोग्यामधले प्रश्न सुटलेत का? सरांनी तो मुद्दा मांडला होता की अंधश्रद्धा निर्मूलन हा युटोपिक कन्सेप्ट आहे. म्हणजे काय? त्याचं निर्मूलन पूर्णपणे होणार नाही हे माहिती आहे, पण तरी देखील त्याच म्हणजे हे एक प्रकारचं वेड आहे आणि वेडाचं मला वेडच आहे आणि मला वेडी माणसंच आवडतात म्हणून तर दाभोळकर मला आवडतात. कारण शहाण्यांमुळे समाज सुधारेल असं मला वाटतच ते सारखं चौकटी पडण्याचा प्रयत्न करतात. पण ही चौकटच मुळात चुकीची आहे असा विचार करणारा जेव्हा वेडा येतो तेव्हा काहीतरी व्हायची शक्यता असते. आणि या चौकटी बाहेरच्या वेड्या लोकांमुळे खरं मी माझ्या विषयाकडे वळलेलं आहे आणि त्यांना समजून घेणं फार आवश्यक असतं, कारण नाही तर त्यांना वेडा म्हणून लोक तुरुंगात ठेवतील. आज खरे म्हणजे बरेचसे वेडे मेंटल हॉस्पिटलमध्ये नाही नसून बाहेर आहेत, बरेचसे शहाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये. आरोग्याच्या बाबतीत आम्ही कसा विचार मांडतो की पुढे काय असेल तर म्हणून चाललो की आपण इन्फेक्शन डिसीजेसवर एक कंट्रोल मिळेल चांगल्या पैकी, टीव्ही म्हणा, प्लेग दिलेले आहे, बॅक्टेरिया. पण नवीन नवीन लोक येतच राहिलेले आहेत, चिकनगुनिया झाला, एच आय व्ही व्हायरस झाला. त्यामुळे जुने जंतू जरी आपण जिंकले तरी नवीन जंतू कुठून कुठून ते येतच राहणार आणि त्यामुळं एका काळी असलेली श्रद्धा ही कधी अंधश्रद्धा बनेल आणि फसवून जाईल हे सांगता येत नाही. पूर्वी एक धर्माधिष्ठित होत त्या त्या काळाप्रमाणे मला असं वाटतं वागण्यासाठी, तपासून बघितलं की त्यातलं मिळतं. म्हणजे आता काही दिवसांनी वैज्ञानिक विचार करा ठीक आहे, शास्त्रीय विचार करा ठीक आहे, पण शास्त्रीय विचार ही सुद्धा अंधश्रद्धा ठरू शकते. शास्त्रीय विचार मुळातच संशोधनाने न्यूटेशन करता येतं ते नाही ते सुद्धा बदलतं ना आपण, हे आम्ही विज्ञानातच बघतो. अमुक एक प्रकारचा आहार करू नका कारण तो आरोग्यास हानिकारक आहे असे छाती ठोकपणे सांगितल्यानंतर 3 वर्षांनी दुसरे लोक छाती ठोकपणे सांगतात की याचा काहीच संबंध नाही आरोग्याशी. पण ते काही खोटं बोलतात असं नाही, तेही सप्रमाण दाखवतात. दुर्दैवाने स्टॅटिस्टिक 80-85% लोकांमध्ये खरं जे 15 डोके, त्यामुळे आपण नेमके कुठे बसतो? आपण नेमके अशा ठिकाणी बसतो की आपण श्रद्धेचा आणि अंधश्रद्धेचा मिळून अशी बनवलेली एक छान मूर्ती आहे. त्यातली जी भाग आहे तो विचारांनी आपल्याला निदान कळला पाहिजे. मी फार चांगला उहापोह त्या याच्यात केलेला आहे, तुमची उदाहरणं देऊन दिली आहे की माझा देवावर विश्वास आहे पण देव चमत्कार घडवतो याच्यावर माझा विश्वास आहे, असे तुम्ही त्याचे टप्पे दिलेले आहेत. डॉक्टरसाठी माझ्या मते लागतोच, कारण मी आता माहित नाही पण एक कार्यक्रम तयार करण्याच्या विचारात आहे, जमलेलं नाही खूप दिवसात, पण मरणाची पद खरं सांगेन. आमच्या अलिबागचे डॉक्टर सुभाष मुंजे होते, त्यांनी पुस्तक लिहिलंय बिहाइंड द मास्क या नावाचं आणि त्याच्यामुळे फार चांगला उहापोह असा केलेला आहे, आरोग्याबाबतचा उहापोह केलेला आहे की व्हॉट इज रोल ऑफ फेथ इन हिलिंग. आता फेथ आणि परत शब्दच्छेद करण्यात करणं म्हणजे शाळा कॉलेज मधलं परिसंवादच होतो बुद्धिबळाचा. निम्म्या हुशार लोकांना सांगायचं तू या बाजूने बोल, निम्म्या हुशार लोकांना सांगायचं त्या बाजूने बोल, अशी मेंदूची मस्त कसरत लावली की पुढे आयुष्यात काम येते. ते सगळे लोक वकील होतात बहुतेक. पण ह्याच्यामध्ये का महत्वाचं वाटतं, कारण त्यांनी असं चांगला विचार मांडलेला आहे त्याच्यात की आरोग्यामध्ये मुलामध्ये ते 3 घटक सगळ्यात महत्वाचे असतील, तर 3 घटकांपैकी 1 घटक म्हणजे डॉक्टर असतो, दुसरा तितकाच महत्वाचा घटक रुग्ण हा असतो. चांगल्या डॉक्टरकडे जाऊ, चांगल्या डॉक्टरचं नाव सांगा, चांगल्या डॉक्टरचं नाव सांगतो पण त्याच्यामध्ये तुम्ही बरेवाल्याची गॅरंटी नाही, चांगल्या मुलीचं स्थळ सांगतो पण ती लग्न करेल याची गॅरंटी नाही, अशा सारखं आहे. त्यामुळे नुसता चांगला डॉक्टर भेटून ते काही वशिल्याचं काम नाही, तो भेटणार नाही. तो पेशंटही तितकाच महत्वाचा आहे, पण त्याही पेक्षा त्याच्या पलीकडे जाऊन एक निसर्ग नावाचा घटक आहे. म्हणजे डॉक्टरनी सगळं व्यवस्थित केलं, पेशंटनी सुद्धा सगळं व्यवस्थित केलं, तरी देखील त्याचा आउटकम काय आहे हे कोणीही गॅरंटी देऊ शकत नाही या 3 घटकांमध्ये. आता गमन त्यापूर्वी काय व्हायचं निदान, त्यामुळे एक विश्वास म्हणजे नातं मुळात पेशंट आणि रुग्ण यांचं नातं केअर कम्पॅशन आणि ट्रस्ट याच्यावर आधारलेलं ते नातं होतं आणि त्या नात्याचा अवमान केल्यामुळे जी संशय व्यवस्था झाली त्यामुळे त्याच्यात आता फरक ते नातं आता हळूहळू हळूहळू कन्झ्युमर बायर सेलर आणि मिस वर्स्ट फॉर्म प्रॉसिक्युटर अँड डिफेंडंट हा विषय म्हणजे मीच जाताना विचार करणार बसतो काय मला हा डॉक्टर आणि हा विचार करणार सांगितलं नाही त्या उद्या खटलं होईल हे कॅट स्कॅन करून घेऊ बाबा आता ह्या सगळ्यामुळे काय झाले नुकसान दोघांचं झाले याच्यात काय झाले मार्केट फोर्सेस हु आर द बेनिफिशियरीज हे सगळं झाले थेरपिस्ट किंवा डॉक्टर्स आर लुजर्स पेशंट्स आर लुजर्स अँड द कॉर्पोरेट वर्ल्ड इज अ बेनिफिशियरी हु हॅव कन्व्हर्टेड प्रोफेशन ऑफ हिलिंग इन टू बिझनेस ऑफ मेडिसिन याचा विचार करायला लावणारं पुस्तक आहे पण ते सांगताना परत मदत त्याची अशी आहे की अनुभवांची तुमचे जसे दाखले आहेत त्याची मदत आहे उद्देश काय आहे की त्यातल्या एखाद्या अनुभवाने तुम्ही जाऊ नका पण त्याच्यामुळे तुम्ही मुळात विचार करावा पण ह्या तीन फॅक्टर मधले दोन एकमेकांबरोबर उभं राहणं महत्वाचं आहे तेच एकमेकांच्या विरुद्ध झाले तर म्हणजे ती ब्रिटिश तत्वनीती येते ना साम दामदंड भेद करून तर मला असं वाटतं ह्या श्रद्ध श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्याच्यामधली जी ही सीमारेषा आहे या सीमारेषेचं सतत भान ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे चळवळीत सुद्धा मुद्दा सांगून गेली आणि खरोखर आता मी तुम्हाला अगदी सुरुवातीला सांगतो मी शिकल्यानंतर जे ग्रामीण भागातले रुग्ण आहेत आणि रुग्ण येतात आणि ते पाया पडायचे पाय पडले मी फार इम्प्रेशन होतो मी स्वतः आईचे पडतो पण मी पाया का पडतो याची मला जशी कल्पना आहे तशी त्या रुग्णांना होती पण मला कल्पना नव्हती ते माझ्या पाया का पडत आहे आणि त्यामुळे नाही नाही पाया देवाच्या पडायचे पुढं असं वाटलं की अरे आपण त्यांना असं करून दिलं नाही तर मुळात त्यांना डॉक्टर विश्वासू नाही असं वाटतं म्हणजे त्याच्यामुळे मला एक सर अलीकडचं वाक्य आलं की इनोसन्स इन इंटेलिजन्स जसे आपण साक्षरतेकडे किंवा वैचारिकतेकडे जातो तसा मुळात आपल्याकडे असलेली एक निरागसता आणि निष्पापपणा हा जर लोप पावत असेल विचार हा आपल्याला फक्त संशयच घ्यायला लावत असेल तर त्या विचाराचा सुद्धा गांभीर्याने विचार केला पाहिजे असं मला वाटतं ती निरागसता टिकवणं हे माझ्या मते फार महत्वाचं आहे कारण त्याच्यातनं तुम्हाला विचार ट्रान्सफर करतो लहान मुलं याच्यावर नेहमी उदाहरण दिलं लहान मुलं किंवा आईला सगळ्यात आपलं इंटेलेक्च्युअली चॅलेंज मूल का आवडतं तर ते फार ट्रान्सपरंट असतं ह्युमन टेंडन्सी अशी आपण आज दाखवून दिलेली सिद्ध करून अनुभवाने की ही कुठलीही गोष्टीचा उपयोग करण्यापेक्षा दुरुपयोग करण्याकडे बुद्धीचा कल जास्त असतो इंटेलिजन्स इज मोर अब्युज देन युज्ड इमोशन सुद्धा असते पण ती सर्व्हायवल करत असते आणि इंटेलेक्च्युअल मॅनिप्युलेशन हे स्वतःच्या फायद्या करता असू शकतात सीमारेषा आहेत परत म्हणजे असं हार्ड अँड फास्ट नाहीये आत्ताच पण जे बघितलेले आहे ते किंवा घाशीराम सारख्या नाटकाने सुद्धा जे शिकवलेलं आहे पुस्तक मग घाशीरामवर वादन झालं आपल्याला सगळ्यांना माहिती पण हेच घाशीराम जेव्हा 84 सालापर्यंत पोहोचलं पुण्याच्या बाहेर पोहोचलं तर 84 साली लोकांना त्या घाशीराम नाटकामध्ये नाना आणि घाशीराम दिसायच्या ऐवजी इंदिरा गांधी आणि मित्रांनो राजे दिसायला लागले आणि अमेरिकेत मी जेव्हा नुकतं 3 वर्षापूर्वी गेलो होतो 86 साली प्रवास केला तेव्हा तिथे आले ते काही विचाराने सुदृढ असलेली लोक त्यांनी परत करा इथे लोकांना फार आवडेल कारण बुश आणि बिन लादेन म्हणजे तेच आहे म्हणजे ते स्थलकालातीत असलेलं नाटक जे तेंडुलकर पण म्हणतात त्याच्या ह्याच्यामध्ये तेव्हा श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा म्हणजे उजवा आणि डावा पाय आहेत असं माझं आमच्याकडे उजवा पाय सुजलाय का असं जो प्रश्न विचारला तर आम्ही सांगतो डावा पाय दाखवा तो पाहिल्याशिवाय सांगता येणार नाही उजवा पाय सुजलाय का नाही तस तुमच्या श्रद्धा दाखवा म्हणजे बाकीच्या अंधश्रद्धा आहेत की मी ते सांगतो. अशा तऱ्हेचा अप्रोच ठेवून चळवळीकडे आणि चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी माणसांकडे बघितलं पाहिजे असं मात्र मला अगदी नम्रपणे वाटत. पुस्तक फारच खरंच म्हणजे त्यांनी तर दोन वेळा मला तर खूप वेळ वाचायला मला वेळ लागेल वाचायला वेळ लागेल कारण मला आता मी सांगू शकतो कारण 60 वर्ष झाले कोणकोणी शाळेत घालणार नाही. मी डिस्लेक्सिक आहे आणि तारे जमीन पासून मला एक स्टेटस आलाय. लिखित शब्द हा मला फार त्रासदायक शाळेपासून येतो सर. मेडिकल कॉलेजमध्ये मला जास्त कळलं. मेडिकल कॉलेजमधला बहुतेक वेळ माझं छोटं पुस्तक शोधण्यात गेलाय. पण दुसरी बाजू स्ट्रॉंग असल्यामुळं मैत्री मात्र खूप वाटणाऱ्या लोकांची ठेवली आहे. म्हणजे काम सोपं होतं. त्यांना चिरवायचं की ते बारा बारा बोलतात त्याच्यामध्ये माझं आपला अभ्यास आपोआप होत. लोकांची कंपनी आहे मला आणि हे मला वारंवार विचार करायला प्रवृत्त करतात. कुठलीही एका बाजूची टोकाची भूमिका घेऊन देत नाही आणि हे मला बोलवतात त्याचं कारण पण बहुतात ते असावं. त्यांना पण डावा पाय उजव्या पायाशी जर ठेवून बघायचा असतो याकरता सरांनी मला बोलवलं. मी त्यांना सांगितलं बोलवलं अहो पण मी काय तुमच्या बाजूने बोलू ते सांगता येत नाही मला. ते म्हणले त्याच्याकरता तर तुम्हाला विनोदाचा भाग सोडून मला विचाराचा आणि कृतीचा जो भाग आहे सरांनी सांगितलं पुस्तकात तो म्हणजे आवडणारी ते पुस्तक उशिरा कळतात पण कळतात. खरं म्हणजे आणखीन जेव्हा वाचत जेव्हा तेव्हा जास्त कळतात असं काही श्रीमंतच्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे आणि पुस्तकांच्या बाबतीत अशा तऱ्हेचे पुस्तक आहे. परत परत वाचताना त्यात नवीन जाणीव होत जातात आणि समृद्ध होत जातो विचार. मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.